पाठ दोन, स्वाध्याय दोन, चार. ऐकूया आणि वाचूया.
शून्य, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस, वीस.